परिवार की यात्रा
Familienausflug.
एक परिवार चिड़ियाघर जाने की योजना बना रहा है
Eine Familie plant einen Ausflug in den Zoo.
बच्चे जानवरों को देखने के लिए उत्साहित हैं
Die Kinder sind aufgeregt, die Tiere zu sehen.
खेलते समय बहुत मजेदार पल होते हैं
Es gibt viele lustige Momente beim Spielen.
परिवार पिकनिक का खाना पैक कर रहा है
Die Familie packt Picknickessen ein.
सभी खुशी से हंसते हैं
Alle sind fröhlich und lachen.
चिड़ियाघर में वे शेर और हाथी देखते हैं
Im Zoo sehen sie Löwen und Elefanten.
बच्चे जानवरों को खिलाते हैं
Die Kinder füttern die Tiere.
दिन के अंत में वे घर जाते हैं
Am Ende des Tages gehen sie nach Hause.
मेरा नया घर
Mein neues Zuhause.
एक युवा महिला अपने पहले खुद के अपार्टमेंट में जाती है
Eine junge Frau zieht in ihre erste eigene Wohnung.
वो विभिन्न कमरों का वर्णन करती है
Sie beschreibt die verschiedenen Räume.
उसका लिविंग रूम बड़ा और उज्ज्वल है
Ihr Wohnzimmer ist groß und hell.
वो एक बड़ा टीवी खरीदना चाहती है
Sie möchte einen großen Fernseher kaufen.
रसोई छोटी है लेकिन सुंदर है
Die Küche ist klein, aber schön.
खाने की मेज रसोई के बीच में है
Der Esstisch steht in der Mitte der Küche.
बेडरूम आरामदायक और शांत है
Das Schlafzimmer ist gemütlich und ruhig.
वो बाथरूम को नवीनीकरण करने की योजना बनाती है
Sie plant, das Badezimmer zu renovieren.
साथ में यह एक सुंदर घर होगा
Zusammen wird es ein schönes Zuhause.
खरीदारी का दिन
Der Einkaufstag.
एक आदमी सुपरमार्केट में जाता है खाने के सामान खरीदने के लिए
Ein Mann geht in den Supermarkt, Lebensmittel einzukaufen.
उसे एक खरीदारी सूची को पूरा करना है
muss eine Einkaufsliste abarbeiten.
रास्ते में वो कई लोगों से मिलता है
Auf dem Weg trifft viele Menschen.
कुछ लोग उसकी मदद करते हैं जबकि अन्य उसे भटका देते हैं
Einige helfen ihm, während andere ihn ablenken.
लेकिन उसे इस बात से कोई फर्क नहीं पड़ता
Ihm ist das jedoch egal.
उसे खरीदारी करना मजेदार लगता है
findet das Einkaufen spannend.
खरीदारी की गाड़ी जल्दी भर जाती है
Der Einkaufswagen ist schnell voll.
खरीदारी के अंत में वो संतुष्ट होता है
Am Ende des Einkaufs ist zufrieden.
प्रकृति के रंग
Farben der Natur.
एक दोस्त मंडल पहाड़ों में यात्रा करता है और प्रकृति के रंगों का अवलोकन करता है
Eine Gruppe von Freunden macht einen Ausflug in die Berge und beobachtet die Farben der Natur.
सूर्य आसमान में तेजी से चमक रहा है
Die Sonne scheint hell am Himmel.
फूल कई विभिन्न रंगों में खिल रहे हैं
Die Blumen blühen in vielen verschiedenen Farben.
हवा पेड़ों के माध्यम से नर्म बह रही है
Der Wind weht sanft durch die Bäume.
पक्षी खुशी से चहकते हैं और गीत गाते हैं
Die Vögel zwitschern fröhlich und singen Lieder.
दोस्त हंसते हैं और साथ में समय बिताते हैं
Die Freunde lachen und genießen die gemeinsame Zeit.
समय तेजी से गुजरता है जबकि वे प्रकृति की सुंदरता की सराहना करते हैं
Die Zeit vergeht schnell, während sie die Schönheit der Natur bewundern.
दिन का अंत होता है
Der Tag neigt sich dem Ende zu.
एक टूटा हुआ दिल
Ein gebrochenes Herz.
एक युवा आदमी अपनी भावनाओं पर विचार करता है
Nach einer Trennung reflektiert ein junger Mann über seine Gefühle.
कहानी उसके भावनाओं की ऊंचाइयों और गहराइयों का वर्णन करती है
Die Geschichte beschreibt die Höhen und Tiefen seiner Emotionen.
वो उन खूबसूरत पलों को याद करता है जो उन्होंने साथ बिताए थे
erinnerte sich an die schönen Zeiten, die sie zusammen verbracht hatten.
लेकin यादें उसे गहराई से दुख देती हैं
Doch die Erinnerungen schmerzten ihn tief.
उसे ऐसा लगा कि वो कभी भी फिर से प्यार नहीं कर सकेगा
hatte das Gefühl, dass nie wieder lieben könnte.
दुख को कम करने के लिए उसने लिखना शुरू किया
die Traurigkeit zu lindern, begann zu schreiben.
लिखने से उसे अपनी सोच को व्यवस्थित करने में मदद मिली
Das Schreiben half ihm, seine Gedanken zu ordnen.
समय के साथ उसने अपनी सोच में शांति पाई
Mit der Zeit fand Frieden in seinen Gedanken.
आखिरकार उसने समझा कि जीवन आगे बढ़ता है
Schließlich verstand dass das Leben weitergeht.
पूर्णता गृहकार्य की दिनचर्या
Die perfekte Haushaltsroutine.
एक व्यस्त माँ अपनी साप्ताहिक गृहकार्य की योजना बनाती है
Eine vielbeschäftigte Mutter plant ihre wöchentliche Hausarbeit.
वो बताती है कि वो अपने कार्यों को कैसे व्यवस्थित करती है
Sie erklärt, wie sie ihre Aufgaben organisiert.
इसके अलावा वो विभिन्न गृहस्थी के सामान का इस्तेमाल करती है
Darüber hinaus nutzt sie verschiedene Haushaltsgegenstände.
उसका बेटा उसे कार्यों को तेजी से पूरा करने में मदद करता है
Ihr Sohn hilft ihr, die Aufgaben schneller zu erledigen.
Har shanivar wo ek to-do-suchi banati hai.
Jeden Samstag erstellt sie eine To-Do-Liste.
Wo karyon ko prathamikta deti hai.
Sie priorisiert die Aufgaben nach Dringlichkeit.
Somvar ka din vacuuming se shuru hota hai.
Der Montag beginnt mit dem Staubsaugen.
Mangalvar ko kapde dhone ka kaam hota hai.
Am Dienstag gibt es das Wäschewaschen.
Budhvar ko wo khana banati hai.
Am Mittwoch bereitet sie das Essen vor.
Guruvar ko safai ka samay hota hai.
Am Donnerstag ist es Zeit für das Putzen.
Aur shukravar ko kharidari hoti hai.
Und am Freitag gibt es die Einkäufe.
Besuchen Sie unsere App unter synapsenlingo.de.